नमस्कार. तोची वदविता तोची लिहविता करता करविता अवघा तोची. श्रीयुत अशोक रघुनाथ जोशी लिखित व श्रीयुत विजय पुरुषोत्तम जोशी शब्दांकित सद्गुरु सोयीरा या चरित्राचे ध्वनिरूप कथन आपणांसमोर विनम्र भावे सादर करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात, मुख्य सद्गुरुचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरुचे लक्षण तथापि सांगो वोळखण होय जेणे. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरुचे लक्षण जाणीजे श्रोत्री. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. अविश्वासे कास सोडिली ऐसी बहुतेक भवी बुडाली नाना जळचरी तोडिली मध्येची सुखदुःखे. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू. तुझे नाम गातो. मंदिरातील नामस्मरणाचा शंख वाजला आणि मी खडबडून जागा झालो. 6 वाजले मंदिरात नामस्मरण सुरू झाले, एवढी झोप कशी लागली? महाराज माझी वाट पाहत असतील. मी गडबडीने चटई उषा गोळा करू लागलो आणि क्षणभरातच महाराज आता आपल्यात नाहीत याची जाणीव मनाला डंख मारून गेली. काल रात्री महाराजांचे पार्थिव शरीर पंचतत्वात विलीन झाले. ती बेलाच्या झाडाखालची चंदन काष्ठांची चिता अजून पूर्ण विझलेलीही नाही, तिची किंचित धग अजून जाणवतीये. परंतु अजूनही मन महाराजांचे महानिर्वाण स्वीकारायला तयार नाही. गेली 12-13 वर्षे दिवसातील क्षणनक्षण महाराजांच्या सहवासात त्यांच्या सेवेत त्यांच्या विचारातच गेला होता. त्यांचे अस्तित्व हाच माझा श्वासोच्छ्वास झाला होता. माझे स्वतःचे वेगळे अस्तित्व माझे मी पण विरून गेले होते. महाराजांच्याच डोळ्यांनी जग पाहत होतो. काही काम करताना त्यावर महाराजांच्या पसंतीची मोहर कशी उठेल याचीच फक्त अपेक्षा उरली होती. या साऱ्या एक तपाहूनही थोड्या अधिक कालावधीत महाराज क्षणोक्षणी मला घडवीत होते. त्यांनी कधी मला प्रेमाश्रूंनी नाहू घातले तर कधी क्रोधाग्नीचा वर्षाव केला, कधी वडिलांच्या कठोर चिकित्सक नजरेनं माझं वागणं पारखून घेतलं तर कधी आईच्या मायेनं माझ्या चुकांवर क्षमेचं पांघरून घातलं. कधी माझा हात धरून मी अडखळती पावलं टाकत असताना आधार दिला तर कधी ताणलेल्या दोरीवरून चालत जाण्याची कसरतही प्रेक्षकाच्या भूमिकेतून तटस्थपणे न्याहाळली. कधी विश्वास सार्थ ठरवल्याबद्दल कौतुकाची 2 दुर्मिळ फुलं अंगावर पडली तर कधी अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल कठोर वाकताडणही अंगावर झेलावं लागलं. आणि म्हणूनच उठता क्षणी मनात प्रथम विचार आला तो महाराजांच्या दर्शनाला जाण्यास उशीर झाला याचा. घाईघाईने स्नान उरकून मी सद्गुरु श्री बाबांच्या मंदिरात दर्शनाला गेलो. नेहमीप्रमाणे ध्यानासाठी आसन घालून डोळे मिटले. पण आज महाराजांच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली होती. मग मीही ध्यानाचा अट्टाह सोडून जे जे आठवत होतं ते मनात मांडू लागलो. आता महाराजांना देह सोडून 16 वर्षे झाली आहेत, अजूनही ती स्मरण यात्रा संपलेली नाही. अजूनही क्षणोक्षणी महाराजांचं चैतन्यदायी अस्तित्व मनाला जाणवत असतं. त्यांच्या असंख्य आठवणींनी मन उचंबळून येतं, डोळे ओलावतात. अजूनही अजूनही या आठवणीच माझ्यासाठी दीपस्तंभ झाल्या आहेत. महाराजांच्या असंख्य भक्तजनांनाही हे प्रकाश किरण मार्गदर्शक ठरावेत म्हणूनच हा सारा प्रपंच मांडलेला आहे. तुझाची निरोप सर्वांसी मी देतो, तुझे नाम गातो आवडीने.